पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2. म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून परमेश्वर कृपाळ आहे असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे आध्यात्मिक निर्यात दुधाची इच्छा धरा. तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे आध्यात्मिक निर्यात दुधाची इच्छा धरा. मनुष्याने नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता तुम्ही जिवंत दगडाप्रमाणे आत्मिक भवन असे रचले जात आहात. देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताद्वारे अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात. म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की पहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला कोनशिला शिवनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजित होणार नाही. म्हणून विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास तो मोलवान आहे, पण जे विश्वास ठेवत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य कोनशिला झाला आहे असा देखील शास्त्रलेख आहे. अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे, ते वचन मानित नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते. पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात यासाठी की तुम्हा ज्याने अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात. तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे. माझ्या प्रियानो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की आत्म्याबरोबर लढाई करणाऱ्या देहिक वासनापासून दूर राहा. परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी म्हणून ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे. प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला प्रभूकरता आज्ञाधारक राहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित राहा, कारण वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यास व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्याच्या आज्ञानाला गप्प करावे. तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृत्तीवर पांघरून घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता देवाचे दास म्हणून जगावे. सर्वांना मान द्या, बंधुवर्गावर प्रीती करा, देवाचे भय धरा, राजाला मान द्या. घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत राहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे पण कठोर असतील त्यांना देखील आज्ञेत राहा. कारण जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून अन्याय सोसून दुःख सहन करीत असेल तर ते स्तुत्य आहे. पण तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हास ठोसे दिले गेले आणि तुम्ही ते सहन केले तर त्यामध्ये काय मोठेपणा आहे. पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले तर ते देवाला आवडणारे आहे. कारण यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे आणि तुम्ही त्याच्या पावलावरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही आणि शोषित असता त्याने धमकावले नाही. पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतः सोपवले. त्याने स्वतः तुमची आमची पापे शोधही वाहून वधस्तंभावर नेली यासाठी की आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत राहावे. त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे बहकत होता, पण जो तुमच्या जीवाचा मेंढपाळ व रक्षक आहे त्याच्याकडे आता परत आला आहात.